नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जोहान्सबर्गात जावपी G20 शिखर परिशदेत वांटो घेवपा खातीर आयज दक्षिण आफ्रिकेच्या 3 दिसांच्या भोंवडेर सरले. भायर पंजाब पुलिसांनी काल सांजे लुधियानात जाल्ल्या चकमकीत पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या एका पाकिस्तानी आतंकवादी गटाचो केलो पर्दाफाश. गोंयात सुरू जाल्ल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयज इंडियन पॅनोरमाची सुरवात 2 चित्रपटांच्या प्रदर्शनान जातली. भारत आनी इस्रायलान तेल अविवाद FTA म्हणून मुक्त व्यापार कबलाती खातीर उलोवणी सुरू करपा संदर्भातल्या अटींचेर केली सय. आनी उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोयडात जाल्ल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 सर्तीत निमण्या दिसा 9 भांगरा पदकां मेळून भारतान आपली पदार्पण मोहीम सोपयली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जोहान्सबर्गात जावपी G20 शिखर सभेत वांटो घेवपा खातीर आयज दक्षिण आफ्रिकेच्या 3 दिसांच्या भोंवडेर वचपाक भायर सरले. 2016 वर्सा द्विपक्षीय भेटी उपरांत आनी 2018 आनी 2023 वर्सा जाल्ल्या 2 ब्रिक्स शिखर सभे उपरांत मोदी हांची दक्षिण आफ्रिकेक ही चवथी अधिकृत भेट आसतली. G20 शिखर सभे वेळार प्रधानमंत्री भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका फुडाऱ्यांच्या बसकेकूय हाजीर रावपाचे आसात. G20 शिखर सभेच्या फाटभुंयेर भोंवडी संवसारीक फुडाऱ्यांकडेनूय द्विपक्षीय बसका घेतले. G20 शिखर परिषद ही मुखेल जागतिक मुद्द्यांचेर चर्चा करपा खातीर एक संद आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. ते ह्या शिखर परिषदेत भारताचे वसुधैव कुटुंबकम आनी एक धर्तरी एक कुटुंब एक फुडार हे दृश्टीकोन मांडटले अशें तांणी सांगले. ही शिखर परिषद खासा आसतली कारण ती आफ्रिकेत जावपी पयली G20 शिखर परिषद आसा अशें जोहान्सबर्गाक वचच्या पयली प्रधानमंत्र्यांनी सांगले. 2023 भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन संघ G20चो वांगडी जाल्लो हाचो उगडासूय तांणी हे वेळार काढलो. पंजाब पुलिसांनी काल सांजे लुधियानात जाल्ल्या चकमकीत पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या एका पाकिस्तानी आतंकवादी गटाचो पर्दाफाश केलो. आमच्या खबराकारान दिल्ल्या माहिती प्रमाण पुलिसांनी केल्ल्या कारवायेत ह्या गटाचे 2 वांगडी जखमी जाले. अटक केल्ले दोनूय आरोपींक तांच्या परदेशी हस्तकांनी राज्यातल्यो सरकारी इमारती आनी हेर सुवातेर ग्रेनेड हल्लो करून तणाव निर्माण करपाचे आनी शांतीकाय भंग करपाची जापसालदारकी दिल्ली अशें लुधियानाचे पुलीस आयुक्त स्वपन शर्मा हांणी सांगले. संविधानाप्रमाण राष्ट्रपती आनी राज्यपालांच्या विधेयकांक मान्यताय दिवपा खातीर न्यायालय वेळेची मर्यादा निश्चित करूंक शकना अशें सर्वोच्च न्यायालयान म्हळां. राज्य विधानसभांनी मंजूर केल्ल्या विधेयकांचेर कारवाय करपा खातीर राष्ट्रपती आणि राज्यपालांचेर वेळ मर्यादा घालपाविशी सर्वोच्च न्यायालयान आपलो सल्लो जारी केलो. संविधानाच्या कलम 143 खाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सादर केल्ल्या 13 प्रस्नांच्या जापेत सरन्यायाधीश BR गवय हांच्या अध्यक्षताये खाला घटनात्मक खंडपीठान हो सल्लो दिला. राज्य विधानसभांनी मान्यता दिवपा खातीर राज्यपाल आनी राष्ट्रपतींक वेळ मर्यादा निश्चित करपाक येता अशें राष्ट्रपतींनी विचारिल्ले. तामिळनाडू अस्तंत बंगाल आनी केरळ ह्या राज्यांतल्या राष्ट्रपतींच्या संदर्भाच्या मान्यतायेविशी उपस्थित केल्ले प्राथमिक आक्षेप स्विकारपाक सर्वोच्च न्यायालयान न्हयकार दिलो. उपस्थित केल्ले मुद्दे संविधानीक वेवस्थेच्या मुळाव्या आनी मुळाव्या तत्वांकडेन संबंधित आसात अशेंय न्यायालयान म्हळां. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल अफगाणिस्तानचे वाणिज्य आनी उद्देग मंत्री अलहाज नुरुद्दीन अजीजी हांची नवी दिल्लीत भेट घेतली. वेपार जोडणी आनी लोकांमधले संबंध घटमूट करपा खातीर उपाय येवजण्यांचेर हे वेळार चर्चा केली अशें डॉ जयशंकर हांणी एका सोशल मिडिया पोस्टात म्हळां. विदेश वेव्हार मंत्र्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांच्या उदरगत आनी कल्याणा खातीर देशाच्या तेक्याविशीं परतून उलोवन दाखयले. वाणिज्य आनी उद्देग राज्यमंत्री जितीन प्रसाद हांणी अफगाणिस्तानच्या फुडाऱ्यांची भेट घेतली. तांणी द्विपक्षीय वेपार आनी आर्थिक सहकार्य घटमूट करपा खातीरची वचनबद्धताय हे वेळार उक्तायली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री GST दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन GST.
राष्ट्राची गौरवशाली चित्रपट संस्कृत आहे तशेच जागतिक सिनेमा प्रेक्षकांक आणि सिनेमा मोगींक दाखोवपा खातीर काल सावन 28 नोव्हेंबर मेरेन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी सुरू झालो. आशियातलो एक पोन्नो आणि प्रतिष्ठीत चित्रपट महोत्सव म्हणून भारत आणि संवसारभरातले चित्रपट निर्माते कलाकार आणि चित्रपट मोगी हे वेळार एकठांय येतात. उक्तावण सुवाळ्याक माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय वीज आणि नवीकरणीय उर्जेचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक, माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू, महोत्सव संचालक शेखर कपूर, कलाकार नंदकुमारी बालकृष्ण, अनुपम खेर, मनोज जोशी आणि श्रीलीला आणि फिल्म निर्माते राकेश ओम प्रकाश मेहरा हजर आशिल्ले. हे वेळार उलयतना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हांणी इफ्फीच्या उक्तावण परेडाचे वर्णन भारताच्या सिनेमाच्या विविधतेची परब मनोवपी कार्निवाल असे केले.
Opening of IFFI, which is being tried out for the first time in the form of a carnival, rich diversity of Indian cinema. IFFI this year has many firsts. We have the largest collection of films coming in from close to 80 countries. We have films which are being premiered for the first time internationally. There are global premieres, there are national premieres, there are films which have made way into the competition section. We have the largest number of entries, close to 3,000 entries, and from which there are few films which are part of the competition section. We also have the AI film hackathon, and on the other side of the road we have the largest film bazaar called as the Waves Film Bazaar.
भारत आपल्या ऑरेंज इकॉनॉमी मोमेंटात असा. इफ्फी महोत्सव दिसान दिसान खाशेलेपणान हाडीत असा. बरे सिनेमाचो सामग्री, सर्जनशीलता, संस्कृती माध्यमातल्यान भारतात बऱ्या दर्जाचे सिनेमा जातात अशी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हांणी हे वेळार सांगले.
Every year our IFFI was there in Shyam Prasad Mukherjee Stadium with the cultural event, then our IFFI start. But this year our minister Sri Ashwin Vaishnavji and chief minister Goa, they thought this we have to be do differently. That's why now the parade is going to start. This exhibits various states cultural tradition and Goa's 12 talukas various cultural activities, and from various states tableaus and cinema houses, production houses tableaus, that's all we are eagerly waiting. That's all going to come here.
Goa mukhyamantri Dr. Pramod Sawant ani मानेस्तांक आणि हेर लोकांक येवकार दिलो. हे वेळार उलयतना ताणी सांगले,
गोंयकारांक हांव परत एकदा येवकार दिता आणि येवकार दिता आसतना 2004 सुरुवात जाल्ले इफ्फी, मनोहरभाई पर्रीकरांच्या कार्यकाळात सुरू जाल्ले इफ्फी 2004 ते 2014 पर्यंत आम्ही गोंयचो प्रोग्रेस पळयता आणि इफ्फीची डेव्हलपमेंट पळयता. 2014 इफ्फी हो परमनंट वेन्यू गोयात डिक्लेअर केल्या उपरांत 2014 पासून आज पर्यंत इफ्फीत जाल्ले बदल आणि गोयात जाल्ले बदल तुम्ही सगळ्या जणांनी पळयल्या म्हणून प्राऊडली सांगता आसतना खूप बरे दिसता की इफ्फीच्या बरोबर गोंयचोय डेव्हलपमेंट तितक्याच मोठ्या प्रमाणात झाल्या. आणि सगळेजण आज पहिले फौटी या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या निमित्तात गोयचे कल्चर, गोयची क्रिएटिव्हिटी आम्ही हा सेलिब्रेट करता.
हे वेळार उलयतना राज्यपाल पुसापती अशोक राजू हांणी सांगले,
माय प्रिव्हिलेज टू अटेंड द ओपन सेरेमनी ऑफ द 56th एडिशन ऑफ IFFI 2025 इन आवर ब्युटिफुल स्टेट ऑफ गोवा. आय एम इन्फॉर्म्ड दॅट दिस इज द 22nd
गोव्यात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज इंडियन पॅनोरमाची सुरुवात 2 चित्रपटांच्या प्रदर्शनान जातली. राजकुमार पेरियास्वामी दिग्दर्शित तमिळ चित्रपट अमरण हो चित्रपट या कासा चित्रपट विभागाचा पहिलो चित्रपट असतलो, तर कमलेश के मिश्रा दिग्दर्शित हिंदी चित्रपट काकोरी हो चित्रपट नॉन फिचर श्रेणीतलो पहिलो चित्रपट असतलो. भारत आणि इस्रायलान तेल अविवाद FTA म्हार मुक्त व्यापार कबलाती खातीर उलोवणी सुरू करपा संदर्भातल्या अटींचेर सय केल्या. केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल आणि इस्रायलचे अर्थव्यवस्था आणि उद्देग मंत्री नीर बरकत हांणी संदर्भ अटींचेर सय केली. दोनूय देशांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीक आकार दिवपाच्या हेतान व्यापक FTAचेर चर्चा करपाक सहमती उक्तायला. हवामान. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर घोगांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या 3 दिसात केरळ, माहे, तामिळनाडू हांगाय व्हड प्रमाणात पाऊस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोयडात जाल्ल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 सर्तीत निमण्या दिसा 9 भांगरा पदकां मेळून भारतान आपली पदार्पण मोहीम काल सोपयली. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जोहान्सबर्गात जावपी G20 शिखर परिषदेत वांटो घेवपा खातीर आयज दक्षिण आफ्रिकेच्या 3 दिसांच्या भोंवडेर सल्ले भायर पंजाब पुलिसांनी काल सांजे लुधियानात जाल्ल्या चकमकीत पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या एका पाकिस्तानी आतंकवादी गटाचो केलो पर्दाफाश. गोयात सुरू जाल्ल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयज इंडियन पॅनोरमाची सुरवात दोन चित्रपटांच्या प्रदर्शनान जातली. भारत आणि इस्रायलान तेल अविवाद FTA म्हणून मुक्त व्यापार कबलाती खातीर उलोवणी सुरू करपा संदर्भातल्या अटींचेर केली सय. आणि उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोयडात जाल्ल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 सर्तीत निमण्या दिसा 9 भांगरा पदकां मेळून भारतान आपली पदार्पण मोहीम सोपयली. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 जावन 30 मिनटांचेर.